अनुवाद अध्याय 3। मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो, तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रेई येथे चाल करून आली। परमेश्वर मला म्हणाला, त्यास भिऊ नका, तो त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे। हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे केले तसेच त्याचेही करा। आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली। आम्ही त्यास असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही। मग ओगच्या ताब्यातील सर्वच्या सर्व 60 नगरे म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला। बाशानातले ओगचे राज्य ते हेच। या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती, त्यांना उंच भिंती वेशी मजबूत अडसर होते। या व्यतिरिक्त तट नसलेली खेडी पुष्कळच होती। हेशबोनाच्या सिहोन राजाच्या नगरांप्रमाणे येथेही आम्ही समूळ नाश केला। पुरुष स्त्रिया मुले बाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही। गुरेढोरे आणि नगरातील लूट मात्र घेतली। अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या 2 राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला, तो म्हणजे यार्देनीच्या पूर्वेकडचा अर्नोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा। सिदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिरियोन म्हणतात, पण अमोरी लोक सनीर म्हणतात। मायावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत, तसेच बाशानच्या ओकच्या राज्यातील सलेखा व इद्रई सकट सर्व प्रांत आम्ही काबीज केला। रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता। तो पलंग 13 फूट लांब आणि 6 फूट रुंद होता। अम्मोन यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे। तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली। रौबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला। तो असा, अर्नोन खोऱ्यातील अरोयर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे, गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनुष्याच्या अर्ध्या वंशाला दिले। बाशान म्हणजे ओगचे राज्य, त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात, यालाच रेफाईचा देशही म्हणतात। मनुष्याचा मुलगा याईर याने गशुरी आणि माकाथी यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला आणि बाशानाला आपले नाव दिले। म्हणून आजही लोक त्यास हव्वोथ याईराची नगरेच म्हणतात। आणि गिलाद प्रदेश मी माखीर याला दिला। त्याचा पुढचा प्रदेश रौबेनी आणि गादी यांना गिलादापासून अर्नोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद ठरवली। तसेच किन्नेरेथापासून अराबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र इथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनीच्या पूर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला। त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या हवाली केला आहे, पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन हत्यारबंद होऊन आपल्या इस्रायली भाऊबंदांना पलीकडे घेऊन जावे। तुमच्या स्त्रिया मुले बाळे आणि गुरे ढोरे ती बरीच आहेत हे मला माहीत आहे। इथेच मी दिलेल्या नगरात राहतील आणि तुमच्याप्रमाणेच तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल व तुमचा देव परमेश्वर याने त्यांना देऊ केलेला यार्देने पलीकडचा देश तेही ताब्यात घेतील। त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हास दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या। मग मी यहोशवाला असे सांगितले की या 2 राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिले। पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील। तेथील राजांना घाबरू नका, कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे। मग त्यावेळी मी परमेश्वरास विनंती करून म्हणालो, हे प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या दासास आपला महान व सामर्थ्यशाली हात दाखवत आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे? तेव्हा कृपा करून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे. पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता, त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, पुरे, आता एक शब्दही बोलू नको, पिसगाच्या शिखरावर जा आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्व काही दिसेल, पण यार्देनेच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस. यहोशुआला मात्र तू सूचना दे, त्यास उत्तेजन देऊन समर्थ कर, कारण तोच लोकास पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील, पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहण्यासाठी मिळवून देईल. आणि आम्ही बेथ पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.